विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यासह सर्वत्र आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त घरोघरी नागरिकांनी गुढ्या उभारल्या आहेत. मठ मंदिरात देखील पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू नववर्ष दिन असल्यानं गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा देत शहराच्या विविध भागात स्वागत मिरवणूक काढण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी देखील मांगल्याचं प्रतीक असलेल्या गुढी उभारण्यात आल्या आहेत. तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणेश मंडळ तसंच सामाजिक संस्थांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून संपूर्ण शहरभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोथरूड इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अभिनेते संकर्षण कराडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते सांस्कृतिक गुढी उभारून पूजा करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थात मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 एप्रिल आहे. पुणे शिरूर आणि मावळ मतदारसंघाची अधिसूचना प्रसिद्धी 18 एप्रिल रोजी. नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2024 अशी आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 43,28,954 पुरुष, 39,63,269 स्त्री तर 728 तृतीयपंथी अशा एकंदर 82,92,951 मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 6 आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्रमांक 8 सादर करण्याची अद्याप देखील संधी असून बारामती मतदारसंघात 9 एप्रिलपर्यंत तर अन्य 3 मतदारसंघात 15 एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. महाराष्ट्रात 5 राखीव मतदारसंघ असून कोणत्याही पक्षानं मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही याचा निषेध म्हणून लहुजी परिवर्तन आघाडी राज्यभरात विविध ठिकाणी मातंग समाजाचे उमेदवार उभे करणार आहेत. पुण्यातून संजय केंद्रे यांची उमेदवारी लहुजी परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास सातारकर यांनी जाहीर केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत मतदानाविषयी जनजागृती करण्यावर भर देत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शेतकरी महिला युवा भागीदारी आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन इथं उभारण्यात आली. कोकणातील हापूस आंबा यंदा लवकर बाजारपेठेत दाखल झाल्यानं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात मोठ्या प्रमाणावर आंबा विक्री झाली. दरवर्षी सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो, मात्र यंदा आंबा बाजारपेठेत लवकर दाखल झाल्यानं आणि आवक वाढल्यानं गुढीपाडव्याच्या सणासाठी आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणासाठी यंदा आंब्याला चांगली मागणी दिसून आली. दरम्यान कोकणातील चांगल्या प्रतीचा हापूस आंबा सध्या 1,000 रुपये प्रति डझनपासून 1,600 ते 1,800 रुपये प्रति डझन दरापर्यंत बाजारात उपलब्ध झाला आहे. आगामी काही दिवसात आंब्याची आवक आणखी वाढणार असल्यानं किमान 500 ते 600 रुपयांपासून आंबा बाजारात उपलब्ध होईल असं प्रमुख विक्रेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या पुणे मंडळानं नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती, मात्र आता 30 मे रोजी रात्री 11:59 नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या 2 पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री 1:30 नंतर डीजे वाजवून पब चालू असल्यामुळे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 18.9 दशांश अंश सेल्सिअस होतं. उद्या आकाश मुख्यतः निर्भ्र राहून दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.